अधिष्ठा किंवा अशा प्रकारच्या धर्माची प्रतिष्ठा म्हणजेच परमात्म्याची प्रतिष्ठा मी काय ब्रह्मणो ही प्रतिष्ठा अमृतस्य अव्ययस्य च अमृत याचा अर्थ मरण नसलेला मरण धर्मा नसलेला तसंच ज्याचा व्यय होत नाही अशा शाश्वत धर्माची प्रतिष्ठा म्हणजे अधिष्ठा मीच आहे. या अमृत अव्यय आणि नित्य धर्माला ब्रह्म हे नाव आहे असं असल्यामुळं ब्रह्माची प्रतिष्ठा किंवा ब्रह्माचं अधिष्ठान मीच आहे. तसंच व्यभिचार रहित नित्य सुखरूप एकांतिक सुख असणाऱ्या अशा शाश्वत धर्माची प्रतिष्ठा किंवा अधिष्ठा मीच आहे असं म्हणतो. खूप महत्वाचा श्लोक आहे. गुणातीत हा कशा पद्धतीने द्वंद्व मुक्त धैर्यवान मी करतो या प्रारंभाचा त्याग करणारा असं गुणातीताचं वर्णन केल्यानंतर त्या गुणातीताकडून अव्यभिचारी भक्तीची अपेक्षा भगवंतांनी केली आणि आता गुणातीताचा अभ्यास करणारा आणि अव्यभिचारी भक्त जो आहे तो खऱ्या अर्थाने गुणातीतत्वाला प्राप्त होतो असं भगवंतांनी सांगितलं. अव्यभिचारी भक्ती योगाने जो माझी उपासना करतो तो गुणांना ओलांडून अर्थातच गुणातीत होऊन ब्रह्मभावाला जाण्याकरता समर्थ होतो. मागच्या वेळेला आपण याच्यावर ज्ञानेश्वर महाराजांचं सगळं निरूपण पाहिलं. व्यभिचार रहित अशा चिंतांनी भक्तियोगाच्या अंगाने जो माझी पूजा करतो किंवा माझं सेवन करतो तोच गुणांना ओलांडू शकतो असं जर असेल तर मी कोण माझी भक्ती कशी अव्यभिचारी भक्ती याला व्यक्तता कोणत्या रूपाने येते हे सगळं स्पष्ट व्हायला पाहिजे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आणि कोणी कोण ही माझी भक्ती म्हणजे काय आणि अव्यभिचारी भावाने माझी भक्ती म्हणजे काय याचं निरूपण मागच्या वेळेला ज्ञानेश्वर महाराजांनी केलं. त्याच्यात मुख्यतः ज्ञानेश्वर महाराजांनी मी म्हणजे प्रथम जगद्रूप असं सांगितलं. विश्व पण जावे मगतही माते घेयावे तैसा नव्हे आघळे सकटची मी विश्वासकट सर्व विश्वसनीय आहे. परमात्म ज्ञान होण्यासाठी विश्वाला बाजूला काढण्याची गरज नाही. चिजलेला असो अथवा घट्ट असो तूप हे तूपच तसं राहतं तसं निराकार असो किंवा साकार विश्व असो एक मीच आहे. द्रवपणाची नीर अवकाशाची अंबर या दोन्हीमध्ये काही फरक नाही असं सांगितलं. अशा प्रकारे मला जाणावं तसंही विश्वामध्ये विष्णू हा विश्व निर्माण करून विश्वामध्ये शिरून राहिला विष्णू सहस्त्र नामामध्ये पहिलं नाम हे विश्व असंच आहे. ओम विश्व विष्णू वशटकार सगळं विश्व हे परमात्म्याचं स्वरूप आहे, स्वरूप आहे. म्हणून सर्व विश्वाला परमात्मा भावाने सेवन करणं हे गरजेचं आहे, पण ते शक्य नाही. विश्वपणा जावे मगतही माते घेयावे, पैसा मोहे आघवे प्रकटची मी, असं जरी भगवंत म्हणाले तरी सगळ्या विश्वाला बाजूला काढायचं आणि मग परमात्म्याला प्राप्त करायचं अशी तरी एक कल्पना असते, किंवा दुसरी कल्पना अशी असते की विश्व परमात्मा शक्य नाही. राम परमात्मा असू शकेल, कृष्ण परमात्मा असू शकेल, ज्ञानेश्वर भगवान विष्णू हे शक्य आहे, माझे सद्गुरू हे परमात्मा असू शकतील, पण विश्व परमात्मा हे काही पटत नाही. विश्वाला परमात्मा म्हणणं म्हणजे निर्गुण सगुण रूपांनी सगुण साकार झालं याचा अनुभव घेतला असं म्हणण्यासारखंच आहे. जो निराळा तोच साकार झाला असं रामकृष्ण म्हणत असत. जणू या अनुभूतीचं तो उतरला जो विश्वाला परमात्मा म्हणतो ही फार मोठी गोष्ट आहे. सर्वसाधारणपणे अशी बुद्धी नसते, अशी बुद्धी नाही. अशी बुद्धी नाही याचं कारण म्हणजे एक तर पुन्हा पिताच्या ठिकाणी तशी बुद्धी असते आणि आपण आपल्या आहे त्या परिस्थितीत तसं होण्याचा विचार करतो म्हणून ते शक्य नाही. आपण गुणातीत नाही, सबब विश्व हे त्रिगुणांनी युक्त असंच आम्हाला दिसतं, म्हणून विश्व आम्हाला परमात्मा दिसू शकत नाही. अगदी स्पष्ट आहे. तसं जर नसेल, तसं जर होणार नसेल, तर सगुण रूप जे आपण म्हणतो तर ते देखील परमात्मा हा बोध अवघडच आहे. राम परमात्मा हा बोधही अवघडच आहे, कृष्ण परमात्मा हा बोध देखील अवघडच आहे, किंवा सद्गुरु परमात्मा हा बोध देखील तितकाच अवघड आहे. ते उद्दल रूप तुझे जेव्हा येत द्विभुजे हल चतुर्भुजे सुरकार्याचे मी व्याजे घेवो घेवो येशी, परत परत घेव घेवो येशी म्हणजे परत परत सुरकार्याकरता म्हणून अवतार घेतोस, त्या मुद्दल रूपातून सगुण होतोस. अजः अपि सन् अव्ययात्मा, वस्तुत अज असताना आणि अव्यय असताना भूतानाम ईश्वर ही सन सर्व भूतमात्रांचा महान ईश्वर असा असताना प्रकृतीन स्वाम अधिष्ठाय स्वतःच्या प्रकृतीला स्वाधीन करून संभवामी आत्ममायया, माझी जी अचिंत्य शक्ती माया त्या मायेच्या सहाय्याने मी अज असताना देखील जन्माला येतो. हे झालं फिरळ ठिकाण. पण आम्हाला कृष्ण जर समोर आला तर तो परमात्मा दिसणं कठीण आहे. आम्हाला सद्गुरू देखील सर्व काळ परमात्मा दिसणं कठीण आहे. याच्यात अडचण जर काही असेल तर आमच्या दृष्टीचीच अडचण आहे. आमची दृष्टी जर गुणांनी भरलेली आहे आणि गुणांकडे पाहत असेल, गुणातीत झालेलीच नसेल, तर त्या दृष्टीला सद्गुरू काय किंवा रामकृष्ण काय हे परमात्मा दिसणार नाही. जगत तर नाहीच नाही, शक्यच नाही. म्हणून सर्व विश्व परमात्मा हे गुणातीताला समजणार. मग याला उपाय काय? भगवंत तर म्हणतात की सगळ्या ब्रह्माची प्रतिष्ठा मी आहे आणि मांसयो अव्यभिचारेन भक्ती योगेन सेवते श्रीकृष्णांबद्दल चाललेला आहे. ठीक आहे, सगळं जगत परमात्मा समजत नाहीये, तर मग श्रीकृष्ण तरी परमात्मा एवढं समजलं पाहिजे. त्याच्यासाठी तात्विक गुणांची काळ घेणं गरजेचं आहे. गुणात्मक व्हायचं जरी असेल तरी देखील आपल्या ठिकाणी असणाऱ्या ज्या गुणाला कृष्ण राम किंवा सद्गुरु परमात्मा म्हणून समजतील तर तो गुण म्हणजे सत्वगुणच आहे. सत्वगुण आहे भगवत भक्ती. ऊर्ध्वम गच्छन्ति सत्वस्थाः, त्यामुळं सत्वगुणाची आवश्यकता संपत नाही. सत्वगुणाचा आधार घेऊनच, सत्वगुणाला हाताला धरूनच आम्हाला पुढे जायला लागेल. सगुण अवतार हे परमात्मा एवढं भुवन ज्ञान सत्वगुणाला मात्र जरूर होतं. सत्वगुणाचा हा एवढा महिमा समजून घेतला पाहिजे. आम्हाला संत आणि इतर व्यक्ती यांच्यामध्ये जर फरक करता येत असेल तर तो केवळ आमच्या ठिकाणी असणाऱ्या सत्वगुणामुळं. संतांमुळे आम्ही फरक नाही करू शकत, कारण संतांना सगळेजण एक सारखे पाहू शकत नाही. भगवान श्रीकृष्णांना त्यांच्या जीवनकाला देखील सगळे एक सारखे पाहू शकत नव्हते. ही अडचण शिशुपालाला ते भगवान वाटत नव्हते, जरासंधाला ते भगवान वाटत नव्हते. प्रत्येकाच्या ठिकाणी जे गुण काम करत असतात त्या गुणांची किमय आहे. युधिष्ठिराला ते वाटत होते, कुंतीला वाटत होते, अर्जुनाला वाटत होते, विदुराला वाटत होते, भीष्मांना वाटत होते. याचं कारण गुणांचीच किमय आहे. सर्व गुणामुळं श्रीकृष्ण परमात्मा एवढं स्थूल बुद्धीला तरी कळलं. या सत्वगुणाला हाताला धरून पुढं पुढं ऊर्ध्व गच्छन्ती याचा अर्थ गुण हे अडकवणारे आहेत ते समजून सत्वगुणी मनुष्य विशिष्ट तऱ्हेने वर्तन करून गुणातीत होऊ शकतो. ज्या सत्वगुणाला भक्ती कळते तो गुणातीताची जी लक्षणं सांगितलेली आहेत त्या लक्षणांचा अभ्यास करू शकतो. तुल्य प्रिया प्रियो विरार तुल्य निंदात्मक संस्कृती हे सत्वगुणी मनुष्य करू शकतो, रजोगुणी नाही. तुल्य निंदा आणि संस्तुतीही हे रजोगुणी मनुष्य करेल शक्य आहे, तमोगुणी मनुष्य करेल शक्य आहे, सत्वगुणी मनुष्य करू शकेल. असं असल्यामुळं गुणातीताच्या गुणांचा अभ्यास ज्या अभ्यासाने सत्वगुणालाही ओलांडून सत्वगुणी मनुष्य गुणातीत होतो आणि सत्वगुणी मनुष्य त्याच्या सत्वगुणामुळं परमात्म्याला म्हणजे अवताराला अवतार म्हणून ओळखतो, संतांना संतान संत म्हणून ओळखतो. असं असल्यामुळं तो हळूहळू गुणातीताच्या वर्तनाकडे जातो आणि तो गुणातीतच होतो. तो जेव्हा गुणातीत होतो, तो जेव्हा गुणांना ओलांडतो, तेव्हा मात्र स्थूल बुद्धींनी संतांकडे परमात्मा म्हणून पाहणाऱ्याला पक्की खात्री पडते की हे परमात्माच आहे. श्रीकृष्णांना सत्वगुण अनेकांच्या ठिकाणी असणाऱ्या तेव्हाच्या काळातल्या समजत होत की हे परमात्मा आहे, पण विशेषत्वानी कळलं व्यासांना विशेष सत्वगुणाचा आधार घेऊन पण गुणांनी झाले, गुणांना देखील ओलांडून पलीकडे गेले, ते मात्र ज्ञानोत्तर भक्त होऊन जातात. त्यांना ज्ञान होतं, ते गुणांना ओलांडतात, गुणांच्या पलीकडे जातात आणि त्यांना ज्ञान देखील होतं. आणि ज्ञान झाल्यानंतर उलट त्यांची भक्ती वाढते, कमी होत नाही. ज्ञान झाल्यानंतर त्यांना अधिक प्रेम वाटायला लागतं सगुणावर, अधिक आकर्षण निर्माण होतं सगुणावर. म्हणून व्यासांनी भागवत सांगितलं. वाल्मिकींनी म्हणून एक कथा लिहिली. त्यांच्या डोळ्यासमोर कोणतेही प्रभू राम नव्हते, त्यांना राम नाम हा मंत्र दिलेला होता नारदांनी. त्या मंत्राचा आधार घेऊन ते ज्ञानाला प्राप्त झाले आणि त्यांना रामाविषयी एका काल्पनिक चरित्राविषयी प्रेम वाटलं. त्यांनी लिहिलं आणि प्रभूंनी त्याचं जीवन जगून दाखवलं असं म्हणून ते दोन भाग भगवत गीतेमध्ये अगदी सुरुवातीला ज्ञान योगेन सांख्याना कर्मयोगेन योगिना असे जे केलेले आहे आणि कर्मयोग किंवा व्यक्तोपासक म्हणून भगवद्गीतेची पुढची वाटचाल झाली. अव्यक्त उपासनेविषयी भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये जवळपास काही सांगितलं नाही. ते सांख्य किंवा ज्ञान किंवा केवळ अद्वैत किंवा केवळ अव्यक्त ते व्यक्त रूपाला जेव्हा येतं तेव्हा तसा अग्नि पलित्यामध्ये असेल तेव्हा पलित्याच्या आकाराचा होतो, लाकडाला लागला तर लाकडाचा आकार धारण करतो आणि तुमच्या घरात अन्न शिजवणाऱ्या शिगडीला गॅस अग्नी लागल्याबरोबर तसा तो गोलाकार बनून चालतो. अग्नी हा जर निर्गुण म्हटलं तर ज्या ज्या प्रकाराने जो व्यक्त होतो ते सगुण म्हणायचं, पण सगुण आणि निर्गुण असा भेद जसा करता येणार नाही. एकच अग्नी तो मशालीत असला काय मेणबत्तीत असला काय जसा असेल त्या आकाराचा दिसेल. एक कागद इथं जाळला तर कागदाच्या आकाराचं काही जळताना दिसेल, पण अग्नीला तो आकार नाही. तसं निर्गुण आणि सगुण काम करत. ज्या निर्गुणाचं वर्णन ज्या निर्गुणाची साधना भगवंतांनी सांगितलीच नाही बाराव्या अध्यायामध्ये सुरुवातीला, केवळ थोडासा निर्देश केला येतो अक्षर अनिर्देश अव्यक्तम परिपासते सर्वत्र गम अचिंत्यंच कुटस्थम अचलम ध्रुवम संयम्येंद्रियग्रामम सर्वत्र समदर्शन समबुद्धयः ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतनिवेदकाः. एवढंच वर्णन अव्यक्तोपासकाचं. गोळी जशी साखर व्हावी गोळी ही फार अमूर्त कल्पना. कोणत्यातरी पदार्थाखेरीस गोळी कधी साखायला मिळणार नाही. गोळी न होती पकवान नाही तरी कापावती रस नाही असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. गोळी जर पकवान झाली नसती तर रसनेनी ती कशी खाली असती. म्हणून गोळीचा पकवान व्हायला असंच. त्या पकवानामधून गोळी बाजूला जशी काढता येत नाही तसं विश्वातून परमात्मा बाजूला काढता येत नाही. विश्वातून बाहेर काढता येत नाही तर रामकृष्णातून कसा बाजूला काढता येईल. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी द्रवपणाची निरंता अवकाशाची आंबळ अशा प्रकारे सुरुवातीला पोहण्यात दिल्या. जसं सुगंधही फार अमृत कल्पना. जर फूल तुमच्या समोर असेल तर कळतं की सुगंध या फुलाला आहे, नाहीतर सुगंध या शब्दाला अर्थ काय. तशा प्रकारे ज्ञानाचं व्यक्त देखील होतं. ज्ञान व्यक्त होतं तेव्हाच जगत निर्माण होतं आणि ज्ञान व्यक्त होतं तेव्हाच अवतार निर्माण होतात. सर्वसाधारणपणाने जगत म्हणजे ज्ञान अशा प्रकारे बोध होण्यासाठी गुणांना ओलांडावं लागतं. ते ओलांडलेलं नसल्यामुळं जगत परमात्मा आपल्याला दिसू शकत नव्हतो, आपल्याला समजू शकत नाही. मग तसा कृष्ण परमात्मा हेही कळत नाही. ती आपली श्रद्धा आहे. आपल्याला समजते अशातला भाग नाही, ती आपली श्रद्धा आहे. म्हणून इथं जी भक्ती आहे ती भक्ती ही सगळ्या गुणांनी युक्त अशी आहे. याच्यामध्ये ज्ञानाचा अंश आहे, आत्मज्ञान भक्तीच्या अंतर्गत आहे, दुसरा अध्याय आहे, कर्मयोग देखील आहे, ध्यान देखील आहे. ध्यानाने साक्षात प्रचिती येते. कर्म करत असताना अलिप्ततेमुळं ध्यानामध्ये प्राप्त केलेल्या बोधात राहणं सोपं जात. म्हणून ज्ञान कर्म ध्यान
ध्यान म्हणजे योग. आणि एवढं झाल्यानंतर मग जसं सातव्या अध्यायामध्ये ज्ञान विज्ञानातच सांगतो असं म्हणून अपराप्रकृती म्हणजे सर्व विश्व माझ्यापासून झालेलं आहे आणि जीव देखील माझ्यापासून झालेले आहे असं सांगितलं. आणि त्याची पुढची आवृत्ती म्हणजे नवव्या अध्यायामध्ये भगवंतांनी अजून सर्वांची अविरोध भावनेनी सेवा करणं असा त्याला अजून एक भाग जोडला. मानुषी रूपाने असलेल्या परमात्म्याच्या अवहेलना न करणं कारण अव्यक्त व्यक्त दशेला आलेला आहे हे समजून पण दहाव्या अध्यायामध्ये विभूती सांगितली. अकराव्या अध्यायामध्ये विश्वरूप दर्शन भगवंतांनी सांगितलं दाखवलं हे सगळं भक्तीमध्ये आलं. असं असल्यावर भक्तीची व्याख्या तयार झाली. मानसयोग अव्यभिचारेण भक्ती योजेनं सेवते म्हणजे हे एवढं सगळं आलं. इथं भगवंत असं म्हणतात की सनातन परमतत्वाचा आधार मी आहे, शाश्वत असल्याच्या धर्मात नित्य धर्म जो आहे, सनातन धर्म जो आहे त्याचा अधिष्ठान मी आहे. त्याची दुसरी बाजू आहे की माझं अधिष्ठान तो शाश्वत सनातन धर्म आहे. तो इथं विषय नसल्यामुळे सांगितलं नाही. जर शाश्वत धर्माचा आधार श्रीकृष्ण असतील तर श्रीकृष्णांचा आधार शाश्वत धर्म आहे, परमधर्म आहे, परमसत्य आहे, त्यामुळे श्रीकृष्ण आहे अवतार आहे. जगताचा आधार परमात्मा आहे आणि परमात्मा जगतामुळं जगत एकमेकांचा आधार होऊन राहिलेले आहे. परमात्मा जगताचा आधार आहे आणि जगत देखील परमात्म्याचा आधार आहे कारण जगत आणि परमात्मा एकमेकांपासून वेगळे नाही. श्रीकृष्ण आणि शाश्वत धर्म एक आणि शाश्वत धर्माचा आधार श्रीकृष्ण तर श्रीकृष्णाचा आधार एक शाश्वत धर्म आहे. एकमेकांपासून फारकत नाही करू शकत. अव्यय अविनाशी अमृताचं अधिष्ठान मी आहे. अव्यय अविनाशी अशा परमात्म्याचं अधिष्ठान मी आहे म्हणजे श्रीकृष्ण आहे. तर श्रीकृष्णाचा आधार अव्यय आणि अविनाशी असं तत्व आहे आणि अमृतत्वाचा आधार मी आहे तर माझा आधारही अमृतत्वाचा आहे. ब्रह्मणो हि प्रतिष्ठानम अमृतस्य अव्ययस्य च एकमेकांचा एकमेक आधार आहे एवढंच मध्ये तर एकमेकांपासून ते कधी वेगळे नाही. ते जगत देखील आहे की नाही याच्याविषयी खूप मोठी भ्रांती आहे. आपण आत्तानाच बोलतोय एकमेकांच्या समोर बसलेले आहोत. तुम्हाला सतरंगीचा स्पर्श जाणवतोय पण हे फिरताय भिंतीच्या आत बसलेले आहोत देवळात आहोत. पण जगत आहे की जगत नाहीये याच्याविषयी निश्चित मत नाही. याचं कारण असं एक तर आपल्याला जसं जगत दिसतं आणि भासतं तसंच जगत असेल असं नाही. आमच्या पाच इंद्रियांनी आम्हाला जसं जगत दिसतं तसं जगत आम्हाला खरं वाटतं. आम्हाला जेवढे रंग दिसतात तेवढे आम्हाला खरे वाटतात. कित्येक प्राणी आहेत की त्यांना मनुष्य एवढे रंग दिसत नाही पण ते याच जगात आहेत आणि त्यांचं व्यवहारात तसं आणलेलं नाही. आम्हाला जर कमी अधिक इंद्रिय असतील तरी देखील जगत वेगळं दिसलं असतं. म्हणून जगत ही आमच्या मेंदूला आमच्या ज्ञानाला जाणवणारी एक संवेदना आहे. आता सर नाही तू असतं. मला त्यांनी असं सांगितलं की एका जर्मन शास्त्रज्ञाने असं सांगितलं की प्रलय होतो त्याचा अर्थ सुद्धा कदाचित असा आहे असं त्या जर्मन शास्त्रज्ञांनी सांगितलं. काहीतरी नाव त्यांनी सांगितलं की जगताचं भाग जे आमच्या बुद्धीत होतं तर ते होईल असं झालं की प्रलय म्हणजे सगळंच एकमेकांमध्ये नष्ट व्हायला पाहिजे असं नाही, जे आहे ते असंच आहे असं समजायचंही कारण नाही. हे कदाचित वेगळंही असू शकेल. आम्हाला एकसारखी इंद्रिय असल्यामुळं सातत्याने एकसारखं सगळ्यांना दिसत आहे त्यामुळं आम्ही ते तसं आहे असं म्हणतो. या विश्वाची प्रतिष्ठा परमात्मा आहे. पण म्हणून विश्व या नावाचा पदार्थ आहेच असं नाही. समर्थांनी तर आगाचे झालेही नाही त्याची वार्ता पुसती काही असं विचारलेलं आहे. कशा रीतीने हे झालेलं नाहीये म्हणून विश्व हा परमात्माच आहे. आमच्या इंद्रियांनी आम्हाला विश्व या नावाचा पदार्थ दिसतो आणि तो जसा आहे तसा जर दिसायला लागला तर त्याला ज्ञान म्हणतात. मग त्या ज्ञानाने श्रीकृष्ण हे ब्रह्माची प्रतिष्ठा आहे. ज्याला स्वतःला बोध झालेला आहे श्रीकृष्ण काय तुमच्या आमच्यातला कोणी हा खाम देखील ब्रह्मच आहे आणि ब्रह्माची प्रतिष्ठा आहे. ती गोष्ट जी प्रल्हादाच्या बाबत घडली, हिरण्यकश्यपू म्हणाले की याच्यात आहे, तो म्हणाला आहे, तर त्याच्यात जी आहे श्रीकृष्णात तर आहेच आहे, प्रश्नच नाही. कारण आपल्याला माहित नाही आहे की नाही, पण या खांबाला तर स्वतःचा बोध नाही. जिथं आपल्याला स्वतःचा बोध नाही तिथं या खांबाबद्दल काय सांगायचं. म्हणून आपण म्हणतो की खांबाला स्वतःचा बोध नाही, पण ज्याला आपल्या स्वतःचा बोध आहे असे श्रीकृष्ण ब्रह्मनवनी प्रतिष्ठावं असं म्हटलं तर त्याच्यावर काही आश्चर्य नाही. अमृतस्य अव्ययस्य च शाश्वतस्य च धर्मस्य सुखस्य एकांतिकस्य च. एकांतिक सुख म्हणून एक सुख आहे. खरं तर असं म्हटलं जातं सुखाबद्दल की सुख होतं तेव्हा एकच असतो, दोन असतात तेव्हा सुख होतच नाही. जेव्हा एकत्व असतं तेव्हा सुख असतं, एकत्व नसतं तेव्हा सुख नसतं. आम्हाला जो विषय या नावाचा दुसरा पदार्थ वाटतो तो जेव्हा आम्हाला सुख देतो तेव्हा एकच शिल्लक असतो. ज्या क्षणाला जिभेवर गुलाबजाम येतो त्या क्षणाला वृत्ती आत वळून क्षणभर नाहीशी होते आणि एकच काही शिल्लक राहतं. जे आहे ते एक शिल्लक राहतं. आम्हाला गुलाबजामपासून तो खाण्यापासून सुख प्राप्त होतं आणि ही जर प्रक्रिया घडली नाही तर गुलाबजामपासून आम्हाला सुख होत नाही. पण हे एकांतिक सुख विषयाच्या अंगाने आम्हाला एकांतिका आहे अशा पद्धतीने फार कमी वेळेला प्रचित होतो. विषय सुखाच्या अति उत्कट अशा प्रसंगी एखाद्या वेळेला ज्या वेळेला मीही जातो आणि दुसराही जातो, विषयही जातो, त्यावेळेला ते एकांतिक सुख प्राप्त देखील होत, पण ते अति अति अल्प काळ असत. दुसऱ्यामध्ये सुख नाही, सुख एकामध्येच आहे आणि तो मीच आहे. मी शुद्ध मी सुखरूप आहे. त्या शुद्ध मीच्या ठिकाणी एकाच्या ठिकाणी जर सगळ्याचा अंत झाला, बाहेरच्या विषयाचा पदार्थाचाही अंत माझ्या ठिकाणी झाला एकाच्या, तर सुख प्राप्त होतंय. मी सुख प्राप्तच होत नाही. हे जे एकांतिक आहे तो एकांतिक म्हणजे शुद्ध जाणीव स्वरूप अस्तित्व मात्र परमात्मा या परमात्म्याच्या ठिकाणी तो सुखरूप असल्यामुळं आणि त्याच्यामध्ये सर्वांचा अंत झाल्यामुळं त्या एकामध्ये जेव्हा अंत होतो तेव्हा जे घडतं त्याला सुख असं म्हणतात. किंबहुना सोये जीव आत्म याची लागे तवजे होये तया नाव सुख. जीव जेव्हा आत्म्याला प्राप्त होतो जीवाला जेव्हा आत्मबोध होतो तेव्हा जे होतं त्याला सुख असं म्हणतात. म्हणून जेव्हा जेव्हा तुम्हाला कधी सुख प्राप्त झालं जेव्हा जेव्हा कधी तेव्हा ते एकांतिक प्राप्त कर्मांचे पण फार थोडा वेळ असल्यामुळं आणि भास मात्र विषयामुळं मिळालेलं असल्यामुळं ते विषयाचं आहे असं वाटत. आणि ध्यानाचं सुख चिंतनाचं सुख हे सुख दुसऱ्या कोणावाचून मिळणार म्हणून निर्विषय असं ओळखलं जात. हे जे निर्विषय सुख आहे तर ते सुख एकांतिक असत पण ते जास्त ठळकपणाने समजत. विषयाचं सुख म्हणजे दुसऱ्यामुळे मिळालेलं सुख ते विषयाचं सुख कोणत्या तरी पदार्थ कारणीभूत असतो मग वाद्य तरी असेल खाण्याचा तरी पदार्थ असेल कोणता ना कोणता पदार्थ आहे अथवा व्यक्ती त्याच्यामुळे मिळालेलं सुख हे विषयाचं सुख. आणि निर्विषय सुख याचा अर्थ केवळ सुख विषय नसताना देखील आपली सुख उपभोगण्याची क्षमता आहे हे फक्त साधनेच्या वेळेला मिळतं ध्यानाच्या वेळेला मिळतं नामाच्या वेळेला मिळतं उपासनेच्या वेळेला मिळतं ते निर्विषय सुख. हे सुख विषय सुखाच्या तुलनेही जास्त टिकाऊ असतं आणि या सुखामुळे बोध प्राप्त होतो ब्रह्माचा बोध प्राप्त होतो. म्हणून एकांतिक सुख म्हणजे ब्रह्मसुख अविनाशी चेतन स्वरूप आनंद स्वरूप शांत स्वरूप असं जे आहे त्याचा होणारा बोध ब्रह्मसुख एकांतिक सुख या एकांतिक सुखाचं अधिष्ठान देखील मी आहे असं श्रीकृष्ण म्हणतात भगवान म्हणतात. आणि श्रीकृष्णाचं अधिष्ठान कपसात लिहायला विसरायचं नाही बोलायला विसरायचं नाही श्रीकृष्णाचं अधिष्ठान हे एकांतिक सुख आहे एवढंच म्हणजे तर जन्मल्यापासून न विसरता बोधामध्ये तिळ मात्र फरक न होता ते जन्मल्यापासून एकांतिक सुखाचंच होते. अव्यय शाश्वतस्य च धर्मस्य अमृतस्य अव्ययस्य च याचा याच्यामध्ये बदल न होता याचं विस्मरण न होता ते सगळी कर्म करणारे होते. म्हणून ते छाती ठोकपणाने सांगत होते की ब्रह्मणवी प्रतिष्ठानम साधी अमृतस्य अव्ययस्य च शाश्वतस्य च धर्मस्य सुखस्य एकांतिकस्य च. म्हणून जगत जरी ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेलं असलं की विश्व पण जावे मगतही माते भयावे तैसांमध्ये आघवे सगतची मी तरी जगत परमात्मा हे गुणांमध्ये सापडलेले आपल्याला करणार नाही आणि श्रीकृष्ण परमात्मा हे तत्वगुणामुळे जरा तरी करेल संत परमात्मा हे तत्वगुणामुळे जरा तरी करेल पण जे कळेल ते तितकं शुद्ध नाही करणार सत्वगुणाच्या प्रादुर्भावामुळे कळेल पण या सत्वगुणांवर गुणातीतापर्यंत वर्तन जेव्हा होईल तेव्हा एका बाजूने तो त्या वर्तनाने गुणातीत होईल आणि दुसऱ्या बाजूने श्रीकृष्ण परमात्मा अशा प्रकारचं स्पष्ट ज्ञान देखील होईल त्याला ज्ञानोत्तर भक्ती म्हणतात तशी भक्ती तो करायला लागेल मग त्याला जगत परमात्मा हे देखील कळेलच कळेल.
त्याचं फार निरूपण करण्यासारखं राहिलेलं नाही. आता ब्रह्मया नावा अभिप्रायो मीचि पांडवा मीचि बोलिले अनुवा शब्दी ही सरळ. पै मंडळ आणि चंद्रमा दोन्ही नवती सुवर्मा तैका मज आणि ब्रह्मा भेदू नाही. अगा नित्य जे निष्कंप अनाहृत धर्मरूप सुखदे उमप अद्वितीय विवेकू आपुले काम तारुणी ठाकीचे धाम निष्कर्षाचे निस्तीम किंबहुना मी ऐसैसे तो अवधारा तो अनन्याचा तोयरा. अनन्याशी सोयरी केलेला सांगत असे विरा पार्थासी एक धृतराष्ट्र म्हणे संजया हे तुमचे कोणे पुसले मी घेणं वायाने का बोलती बघा काय चाललंय. आणि धृतराष्ट्र संजयाला म्हणत की तो धर्मरूप असा श्रीकृष्ण असून म्हणाला अनन्याचा तो सोयरा होता. तर धृतराष्ट्र म्हणतो की हे विचारल्याशिवाय वाया बडबड तू कशा करता करतोस. माझी अवसरी ते पिढी विजयाची सांगली गुणी माझी इच्छा आहे ती पूर्ण कर. विजयाची गुणी कोण उभारणार आहे माझे पुत्र की पांडूचे पुत्र एवढं मला सांग. येरू म्हणे येरू जिनी म्हणे चांगली गोटी या. इतर इतर ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी बडबडू नकोस असं धृतराष्ट्र संजयाला म्हणतात. तर त्याच्यात आपण एवढा रस घेऊन आलतोय त्या गोष्टी तू सांगू नकोस असं धृतराष्ट्र संजयाला म्हणत. म्हणजे सांगणारा मुली आणि तुम्ही याच्याबद्दल धृतराष्ट्राला काय वाटत असेल. संजयो विस्मयो मानसी आहा करुणे रसरसी म्हणे कैसे पासेसी ब्रह्मलया. तर संजय मोठा आश्चर्यचकित होतो विस्मयचकित होऊन आहा करुणे रसरसी तेवढा रस भगवंतांनी निर्माण केला. पण या देवाबद्दल श्रीकृष्णाबद्दल याच्या मनात एवढं द्वंद्व काय म्हणून असं संजयाला प्रश्न पडतो. तरी तो कृपाळू दृष्टो या विवेकू हा फोटो मोहाचा फुटो महारू. पण संजय धृतराष्ट्राबद्दल चांगली कामना करतो. तो म्हणतो की तो कृपाळू श्रीकृष्ण संतुष्ट होवो याच्यावर. विवेक विवेकाने याचा खोट घेवो आणि याचा मोहाचा महारोग फिटून जावो. तर जयो ऐसे चिंतिता संवाद तो सांभाळिता हरी खाता येतो चिंता महापूर. म्हणून मी आता येणे उत्साहाचे मी अवतरणे श्रीकृष्णाचे बोलणे सांगी देईल तया अक्षरा आतील भावो पावोगी म्हणून तुमचा ठावो आई का म्हणे ज्ञान देवो निवृत्तीचा. इति श्री ज्ञानदेव विरचितायाम भावार्थ दीपिकायाम गुणत्रय विभाग योगो नाम चतुर्दशोध्यायः. इथं 14वा अध्याय आपला संपला. 1988 साली 87 88 साली मी ज्ञानेश्वरी मंडळात वाटते त्याचा 14वा अध्याय चालला. अजून सगळी ज्ञानेश्वरी सांगून पूर्ण झाली नाही. जर सोमवारी पूर्वी असेल मग तुमच्या समक्ष ते होतं सगळं. सोमवारचा मंगळवार झाला, मंगळवारचा आता बुधवार झाला, 4 वारांचे सत्संग झाले त्यामुळे 3 वार झाले, श्रीकृष्ण चरित्रामुळे 2 वार झाले. आता ते दोनवा आपले कायम आहेत म्हणून ही अशा प्रतिकृती आहे. पण जी आपली चाललेली आहे ती लवकर लवकर संपवण्याची घाई आहे तरी कोणाला. पण एवढं खरं की एकापेक्षा एक सुरस अध्याय पुढच्या महिन्यापासून 15वा अध्याय आपला सुरू होईल. आकार उभरे आपुल चौथा उन्या फुले वरी वैसौ पाहुले श्री गुरुची योगी सुरू होईल. एवढं खरं की या ज्ञानेश्वरी खूप आनंद माझ्या जीवनात निश्चित निर्माण केला. सुरुवातीला मी गीता प्रवचने वाचत असे नियमित आणि काही थोडी मंडळी अशी जवळपास एक दोन वर्ष अशा रीतीने झाल्यावर माझ्या कल्पनेप्रमाणे 80 आली वर्ष पूर्ण झाले. ज्ञानेश्वरी सांगायला सुरुवात केली तेव्हा देखील एक श्लोक वाचायचो आणि रेफरन्स प्रमाणे असं आमचं चालायचं. त्या श्लोकावर आचार्यांनी काय म्हटलंय वाचायचं, लोकमान्यांनी काय म्हटलंय वाचायचं, सर्वांसमक्ष वाचायचं. राम सुख बाबांनी काय म्हटलं, राम सुख दासांनी काय म्हटलं वाचायचो, विनोबांनी काय म्हटलं वाचायचो, बाबा महाराज पंडित काय म्हणतात वाचायचो, ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात वाचायचो आणि थोडीशी थोडीशी चर्चात्मक असं त्याचं स्वरूप होतं. मी बोलत असे आणि मधून अजून कोणी बोलू शकत असे, प्रश्न विचारू शकत असे. या उपक्रमामुळे माझी संसर्गाची अनायासे तयारी झाली. जेव्हा संसर्ग प्रश्नोत्तराच्या कार्यक्रमाला प्रसारी लागलो तेव्हा प्रश्न नवीन नव्हते. अशी ज्ञानेश्वरी मग हळूहळू ते सगळं बाजूला झालं तर उपस्थिती लोकांची वाढायला लागली, त्याचं चर्चात्मक स्वरूप संपलं. पण माझा अभ्यास मात्र या ग्रंथांचा करू पण मी बोललो. कधी असं झालं नाही की काहीतरी अजून बोलतोय असं कधी न करता शक्यतोवर चिंतन करून अजून एक गोष्ट अलीकडं अलीकडं म्हणजे गेली 10-11 वर्ष. पण प्रकर्षाने आठवतात तशी 8-1 वर्ष तर मी करतो आहे की या श्लोकावर जो बोलायचं आहे त्या श्लोकाच्या प्रातिभावामध्ये राहण्याचा प्रयत्न करायचा. थोडा जमेल तेवढा ब्रह्मणवली प्रतिष्ठा अहम कृतीवर बोलण्यासाठी नाही करायचं तर ते थोडस अनुभवण्याचा अभ्यास करायचा. मानसिक भावाने त्याचा फील घेण्याचा प्रयत्न करायचा, त्याच्यात रमण्याचा प्रयत्न. आपण जेव्हा ते अनुभवतो आहोत तर कसं वाटतं असा थोडासा प्रयत्न करायचा आणि बोलायचं. असं मला देखील सांगता सांगता सुचायला लागलं काय 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 करावं आणि तसं तसं करत गेलो की ज्ञानेश्वर अशा तऱ्हेने तोडी करणी झाली. 88 साली मी सांगायला लागलो तर 91 साली स्वामीजी आजारी पडल्यावर आध्यात्मबद्दल घाम आहे त्यामुळे मी सांगायला लागलो. मुळातच सांगत असल्यावर 3-4 वर्ष होऊन गेली होती. त्यामुळं स्वामीजींची प्रवचन बंद पडली तर स्वामीजींनी आम्हाला त्यांच्या जागी प्रवचन करायला मला त्यांना सांगितलं. अशा प्रकारे स्वतःचाही प्रवास या ज्ञानेश्वरी बरोबर कसा घडला ते आठवायला खूप खूप बरं वाटलं. ही ज्ञानेश्वरी त्याच्या आधी स्वामीजींच्या डोकून ऐकली. जी ऐकली ती 15व्या अध्यायाच्या पुन्हा ऐकली आणि मग परत पहिल्यापासून ऐकली ते आठवत असल्यामुळं आणि 15व्या अध्यायाला पुढच्या वेळेला स्पर्श करणार असल्यामुळं तर मी खरी ऐकली ती 15-16-17 अशी. आणि मग त्यांनी परत पहिल्यापासून सुरू केली. पण मग त्यांच्या आजारपणाच्या काळात परत त्यांनी कर्मयोगच घेतला. पण ते बरेच पुढे गेलेले होते. मला असं वाटतं की हजारी पर्यंत तेव्हा परत त्याच्या आधी स्वामीजी जवळपास 16व्या अध्यायाकडे आले होते. अशा प्रकारे स्वामीजीकडून ज्ञानेश्वरी देखील सगळी ऐकली गेली असं मला जाणवत. ज्ञानेश्वरी बरोबर आपलं कसं जीवन झालं याचं देखील जर आपण चिंतन केलं तुम्ही देखील तर मोठी मौज वाटेल, मजा वाटेल असं मला वाटतं.
Thank you.